Jazz.com शामची आई, लेखक साने गुरुजी, अभिवाचन मंदार कुलकर्णी, ध्वनि संयोजन दर्शन पोल, नेहा स्टूडियोज पुणे, नाटकवाला प्रस्तुति, रात्र पाचवी, मथुरी। श्यामची प्रकृती जरा बरी नव्हती। राम म्हणाला, आज गोष्ट सांगितली नाही तरी चालेल, पडून रहा। अरे आईची आठवण म्हणजे सकल दुःख हारी मलम आहे। भक्ताला देवाचे स्मरण होताच त्याचे दुःख हरपते, तसेच आईचे स्मरण होताच माझे दुःख हरपते। आज आईची एक सुंदर आठवण आली आहे, बसा सारे, असे म्हणून श्यामने सुरुवात केली। मित्रांनो, मनुष्य गरीब असला, बाहेर दरिद्री असला, तरी मनाने त्याने श्रीमंत असावे। जगातील पुष्कळशी दुःख हृदयातील दारिद्र्यामुळे उत्पन्न झालेली आहेत। हिंदुस्तानची बाहेरची श्रीमंती सारे जग नेवो, परंतु भारतीय हृदयातील थोर अतूट संपत्ती कोणी न नेवो म्हणजे झाले। आमच्या घरी मथुरी म्हणून एक कानपीण होती। कोकणात घरोघरी वाहीन पुरलेले असतात, भात कांडून तांदूळ करावे लागतात। हे काम करण्यास येणाऱ्या बायकांना कानपिणी म्हणतात। घरोघरच्या कानपिणी ठरलेल्या असतात। वंश परंपरा कांडपाचे काम करावयास त्या येतात, जणू वतन असते। आमच्याकडे मथुरी, गजरी, लक्ष्मी अशा दोन तीन कानपिणी होत्या। मथुरीचा मुलगा शिवराम आमच्याकडे काम करावयास होता। लहान होता तो, 10-12 वर्षांचा असेल। मथुरी उन्हाळ्याच्या दिवसात आम्हास पिकलेली करवंद, आळू असं काय काय आणून द्यायची। पिकलेली काळीभोर करवंद म्हणजे गरीब कोकणातील द्राक्षस्ती। आळूसुद्धा गोड फळ आहे, त्याचा तपकिरी रंग असतो, आत जाड बिया असतात। मथुरीच्या घरीच आळवाचं झाड होतं, त्यावरचे आळू फार गोड असत। गरीब माणसं नेहमी कृतज्ञ असतात, कधी पानफूल देऊन ते त्यांची कृतज्ञता व्यक्त करत असतात। कृतज्ञता बुद्धीसारखी थोर आणि सुंदर वस्तू या पृथ्वीवर अन्य नाही। काग गजरे, आज मथुरी नाही आली वाटत कांडायला, ही दुसरी कोण आली? आईनं विचारलं। गजरी म्हणाली,
मथुरीला ताप आलाय, मथुरीनं यच्चंद्रीला पाठवलंय।
आपणास कामावर जाता न आले तर दुसऱ्या कोणाला तरी ते करावयास पाठवून काम अडू न देणे ही कर्तव्यबुद्धी त्या गरीब मोलकरणीतही होती। बराच आला आहे का ताप? आईनं विचारलं। इतक्यात मथुरीचा मुलगा शिवराम आला आणि म्हणाला,
श्यामची, माझ्या आईला आला आहे ताप, तिला बरं वाटलं म्हणजे येईल कांडायला, तोवर ही चंद्री येत जाईल।
बरं, हां, आई म्हणाली। शिवराम काम करण्यास निघून गेला। कानपिणीने भात मोजून घेतले। आई कांडण घालून धुणी वगैरे घेऊन विहिरीवर गेली। दुपारी 12-1 वाजता आमच्या घरातील जेवण झाली। शिवराम घरी जातो म्हणून सांगायला आला। गुरांना पाणी घातलेस का? शेण वगैरे त्यांचे ओढून ठेवलेस का? नाहीतर गुरे पायांनी तुडवतील बरं आणि त्यातच बसतील। गवत घालून ठेव, आई त्याला सांगत होती। शिवराम म्हणाला,
सारं केलंय, आता जा तुम्ही।
थांब शिवराम, इकडे ये जरा. आई घरात गेली आणि केळीच्या पानावर कढत भात आणि लिंबाच्या लोणच्याची फोड असं घेऊन आली. एका लहानशा गंजात तिने ताक आणलं. शिवराम, हे तुझ्या आईला दे हो, म्हणावं लवकर बरी हो, असं म्हणून ते सारं त्याला देऊन आई घरात गेली. शिवरामनं पानासकट तो भात आपल्या रुमालात बांधून घेतला. हातात गंज घेऊन तो घरी गेला. तिन्ही सांजा झाल्या. आमची शाळा सुटली होती. परवचा म्हणत होतो आम्ही, गजरे ती समयी कोंड्याला पुसून नीट लख करून ठेव, आईनं सांगितलं. आमच्या घरात रात्री देवाजवळ नंदादीप असे. कांडणाच्या दिवशी समयी पुसावयाची असा रिवाज असे. भाताच्या कोंड्याला पुसल्याने समयी स्वच्छ होते. गजरी समयी पुसू लागली. आई कांडण मोजून घेऊ लागली. कांडपिणीस कण्या धापट वगैरे करण्यात आले. धापट म्हणजे तांदूळ सडताना जो बारीक कोंडा पडतो तो. कांडपिणी निघून गेल्या. शिवरामाने झाडांना पाणी घातलं. गुरांची दूध काढली. आईनं गाईचं दूध काढलं. शिवराम घरी जावयास निघाला. सायंकाळी आईनं मला गवती चहा आणून ठेवावयास सांगितलं होतं. तुळशीत आलं पुरलं होतं, त्यातील आलं उकरून काढलं. आई शिवरामला म्हणाली, शिवराम हा गवती चहा घेऊन जा आणि हा आल्याचा तुकडासुद्धा घे. घरी काढा करा हो, त्यात चार धने, पिंपळाचे पान आणि हे सगळं कढत कढत आईला द्या. मग पांघरून घाला, म्हणजे घाम येईल आणि मोकळी होईल. थांब हो, दोन खडी साखरेचे खडे पण देते, असं म्हणून आई घरात गेली आणि खडीसाखर घेऊन आली. शिवराम सारे घेऊन निघाला. मथुरेनं शिवरामला हे कोणी दिलं म्हणून विचारलं. शिवराम म्हणाला,
श्यामच्या आईनं.
त्यावर मथुरीनं, माऊली कशी देवमाणूस आहे, सगळ्यांची कशी काळजी आहे, असं सांगितलं. रात्री गवती चहा घेतला तरी तिला घाम आला नाही, तिचा ताप निघाला नाही. सकाळी शिवराम पुन्हा कामावर आला. शिवराम, आईची तब्येत कशी आहे आता? आईनं विचारलं.
कपाळलंही दुखतंय, सारखं टणकतंय. आक्षी कपाळाला हात लावून बसली बघा, रात्री झोप भी नाही,
त्यानं सांगितलं. बरे, आज दुपारी जाशील तेव्हा सुंठ सांबर शिंग देईन, ते एकत्र उगाळून तिच्या कपाळात चांगला लेप द्या, बरं वाटेल, आई म्हणाली. जो तो आपल्या कामात दंग झाला. शिवराम गोठा झाडू लागला, शेणाच्या कोवऱ्या घालू लागला, आई भाजी वगैरे चिरू लागली. दोन प्रहर झाले. शिवराम आदल्या दिवसाप्रमाणेच आंब्यावडा भात लोणच्याची फोड घेऊन निघाला. सुंठ आणि सांबर शिंग आईनं त्याच्याजवळ दिलं. सांबराचं शिंग औषधी असतं असं म्हणतात. सुंठ, वेखंड, सांबर शिंग यांचा ओढा कपाळाला दिला तर डोकं दुखणं थांबतं. इतरही कोठे दुखत असेल तर याचा लेप देतात. काही दिवसांनी मथुरी बरी झाली. फारच खंगली होती, अशक्त झाली होती, पण तरीही कामावर येऊ लागली. 15-20 दिवस ती कामावर आली नव्हती. ती कांडवायला आलेली पाहून आई म्हणाली, मथुरे किती गवाळलीस तू, कांडणं होईल का तुझ्याकडून? यावर मथुरेनं सांगितलं,
बसत उठत करू कांडण, इतकं दिवस अंथरुणावर पडून खाल्ल्या ती, आता पुरे, हिंती फिरती झाली, आता 4 दिवसांनी होईल धडधाकट. आणि तुमची माया असली म्हणजे काय उन्हय आम्हाला?
आई म्हणाली, अगं सारी देवाचीच कृपा, आम्ही किती एकमेकांना पुरणार, बरे पण मुलांचा भात झाला आहे, तूही चार घास खा त्यांच्याबरोबर, म्हणजे कांडायला जरा शक्ती येईल हो। दुपारी आजच येथे जेव पोटभर, ऐकतेस ना? त्या दिवशी आमच्याबरोबर मथुरीही सकाळीच जेवली। मथुरीच्या तोंडावर त्यावेळेस केवढी कृतज्ञता होती। आता ती मथुरी म्हातारी झाली आहे। मी एखाद वेळेस कोकणात गेलो तर मथुरीला भेटावयास जातो। तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या आहेत, तरीही एक प्रकारची प्रसन्नता वत्सलता तिच्या तोंडावर दिसते। मी जाऊन पाया पडतो तर ती म्हणते,
अरे श्याम।
तिला माझ्या आईची आठवण येते।
श्याम, तुझी आई असती तर तुला असा सडा फटिंग राहू न देती। लग्न करावायला लावले असते तिनं, मेली बिचारी लवकर, सुटली। आम्हा साऱ्यांवर लोभ हो तिचा।
अशा अर्थाचं काहीतरी ती म्हणाली। अशी प्रेमळ, अशी प्रेमळ आणि दयाळू आई मला मिळाली होती। अभिवाचन मंदार कुलकर्णी, ध्वनी संयोजन दर्शन पोळ, नेहा स्टुडिओज पुणे, नाटकवाला प्रस्तुती।